नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हे ब्रेस्तारा सरकारी कामा खातीर दिल्लीत गेल्या. सांजे वेळार तांणी नवे उपराष्ट्रपती डॉ सीपी राधाकृष्णन हांची भेट घेतली. शेतकी मंत्री आनी फोंडेचे आमदार रवी नायक संवसाराक अंतरले. मंत्रीमंडळांत एक सुवात खाली जाल्या. हे फाटभुंयेर मुखेलमंत्र्याची दिल्ली भेट म्हत्वाची थारता. सर्गेस्त मंत्री रवी नायक हांचे यादीक 19 ऑक्टोबराक सकाळी 5:30 कला अकादमीच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन केला. मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी रवी नायक हांच्या सगळ्या हितचिंतकांक हे सभेक उपस्थित रावपाचे आवाहन केला. म्हादय वाठार वाघ संवर्धन वाठार जाहीर करपा खातीर सर्वोच्च न्यायालयाची उच्चाधिकार समिती गोंयांत पावली. ही समिती वाघ वाठार जाहीर करपा विशीं सर्वोच्च न्यायालयांत अहवाल सादर करतली. राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरण म्हळ्यार एनटीसीए हाचे शिफारसी प्रमाण म्हादय आनी आडी कुशीकचो प्रदेश वाघ वाठार म्हणून जाहीर केला जाल्यार ताचेर कसले परिणाम जातले हे विशींच्यो समस्या सुचोवण्यो आनी हरकती तज्ञां मुखार 5 मतदारसंघांतले लोकप्रतिनिधी आनी ग्रामस्थांच्यो समस्या तज्ञ समितीन आयकल्यो. समितीचे वांगडी चंद्रप्रकाश गोयल आनी सुनील लिमये हो अहवाल सादर करतले. 15 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर ह्या कालावधीत दक्षीण गोंय पुलिसांनी घुवळी वखदां आड हातांत घेतिल्ले मोहिमेंत वट्ट 13 प्रकरणां गुन्यांव म्हणून नोंद केल्यात. तशेंच दक्षीण गोंयांत वेगवेगळ्या सुवातींनी शेणिल्ले 67 मोबायल फोन पुलिसांनी सोदून काडल्यात. हे फोन रोखडेच तांच्या मालकांक दितले अशें दक्षीण गोंयच्या पुलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा हांणी म्हायती दिल्या. गोंय पुलीस खात्या वतीन 21 ऑक्टोबराक पुलीस स्मृती दीस पाळटले. पणजे पुलीस मुख्यालयाच्या मैदानाचेर सकाळी 8 वरांचेर ही कार्यावळ जातली. ह्या दिसा राष्ट्र आनी नागरिकांची सेवा करतना आपल्या जिवाची आहुती दिल्ल्या पुलीस कर्मचाऱ्यांच्या उगडासाक आर्गां ओंपतले. गोंय पुलीस लेगीत गोंयच्या लोकांची निस्वार्थपणान सेवा करतात आनी अशी सेवा करतना तांणी आपलो जीव ओंपिल्लो आसा. पुलीस स्मृती दिसा हेड कॉन्स्टेबल सर्गेस्त बलराम बी शिंदे, पुलीस उपनिरीक्षक सर्गेस्त अभिषेक शेर अली परवेज गोम्स, पुलीस कॉन्स्टेबल सर्गेस्त शैलेश के गांवकार आनी पुलीस कॉन्स्टेबल सर्गेस्त विश्वास बी देकर हांच्या उगडासाक आर्गां ओंपतले. सरकारान सुरू केल्लो वस्तू आनी सेवा कर सुदारणाक लागून 22 सप्टेंबर सावन गिरायकांच्या दिसपट्ट्या वापराच्या वेगवेगळ्या वस्तूवेलो कर दर कमी जाल्या. ह्या सुदारणांचो फायदो विमो, गाडी घेवपाक आनी हेर कामांक कसो जाता ते विशीं सांगतात धवळीचे अमेय देसाय.
मी अमेय देसाई ढवळी फोंड्यावरनं. काही दिवसापूर्वी भारत सरकारनं GST मोठे फेरबदल केले, त्याचं मी स्वागत करतो. आणि मुख्य म्हणजे सामान्य माणसाची निगडीत आरोग्य विमा, ज्याला आपण हेल्थ इन्शुरन्स म्हणतो, त्याच्यावर तर आधी जो 18% GST भूर्दंड लागत होता तो आता 0 झालेला आहे. त्याशिवाय नेहमी मध्यमवर्गीय लोकांचं एक स्वप्न असतं की आपल्या घरी एक 4-चाकी असावी. 4-चाकीवर सुद्धा जो GST 28, बरेचसे असे मॉडेल्स आहेत ज्याच्यावर GST 28% होता तो 18% झालेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये एक उत्साह झालेला आहे, उत्साह निर्माण झालेला आहे. सणासुदीच्या वेळी, खास करून नवरात्र दिवाळीमध्ये आपण बघतो, लोक नवीन वस्तू, नवीन गाड्या घ्यायची योजना करतात. GST कमी झाल्यामुळे मध्यमवर्गीय लोकांचं जे स्वप्न होतं नवीन गाडी घेण्याचं, ते स्वप्न साकार होताना आपल्याला दिसत आहे.
आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्धतीचेर खबर वाचकां खातीर अर्ज मागयता. पदवीधर कोंकणी भाषेचे पुराय गिन्यान आनी भाषांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे. अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर. अधिक माहिती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क साधचो. युवा वेव्हार आनी खेळ मंत्रालयान विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग क्विज 2026 निमणी तारीख ह्या महिन्याच्या 31 तारखे मेरेन वाढयल्या. 20 लाखां परस चड तरणाट्यांनी माय भारत पोर्टला वरवीं क्विजात पयलींच वांटो घेतला अशें मंत्रालयान सांगलां. देशांतल्या तरणाट्या कडल्यान मेळिल्लो सकारात्मक प्रतिसाद मतींत घेवन ही निमणी तारीख वाडयल्या. आदली नगराध्यक्ष सारा नायक देसाय हांणी आपल्या पदाचो राजिनामो दिल्ल्यान नवो नगराध्यक्ष वेंचून काडपा खातीर काणकोणा बसका आपयली. काणकोण पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून लक्ष्मण धर्मपागी हे बिनविरोध वेंचून आयिल्ल्याचे काणकोणचे उपजिल्लाधिकारी प्रताप नायक गांवकार हांणी जाहीर केला. SKF गोवा रिव्हर मॅरेथॉनाची 15वी आवृत्ती 14 डिसेंबराक चिखली पंचायत मैदानाचेर जातली. वास्को स्पोर्ट्स क्लबान आयोजित केल्ल्या ह्या सर्तीत भारत आनी परदेशांतल्यान सुमार 7500 धांवपटू वांटो घेवपाची शक्यताय आसा. अंदूचो विशय पेस फॉर पीस हो आसा. ह्या मॅरेथॉन सर्तीत 5 श्रेणी आसात आनी वट्ट 8 लाख रुपया इनामां आसात. पणजी वेळशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 34.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 25 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी गडगड आनी विजे सयत हलको ते मध्यम प्रमाणांत पावस पडूं येता. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.